हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अधिभूम्याम् तेषाहं सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवासिति कण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवासिति कण्ठादिवगम् रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सस्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपरदिनः ये अन्येषु विद्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथाम् पथि रक्षय ऐलब्रुदा यव्युदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रावितस्थिरे तेषागम् सहस्रयोजने वधन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्याम् येऽन्तरिक्षे ये दिव्ये शामन्नम् वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्द्वशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयम् भीष्मो यश्च नो द्वेष्टितम् भोजम् भेदधामि ॐ त्र्यम्बकम् यजामहे सुगन्धिम् पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् यो रुद्रो अग्नौ यो अप्सु यो ओषधीषु यो रुद्रो विश्वाभुवना विवेश तस्मै रुद्राय नमोऽस्तु तमुष्टुह्यस्विषुस्तु धन्वायो विश्वस्य क्षयति भेषजस्य यक्ष्वामहेसौ मनसाय रुद्रम् नमो धीर्देवमसुरम् नुवस्य अयम् मे हस्तो भगवानयम् मे भगवत्तरः अयम् मे विश्वभेषजोऽयगम् शिवाभिमर्शनः ये ते सहस्रमयुतम् पाशामृत्योमर्त्याय हन्तवे तान् यज्ञस्य मायया सर्वानवयजामहे मृत्यवे स्वाहा मृत्यवे स्वाहा ॐ नमो भगवते रुद्राय विष्णवे मृत्युर्मे पाहि प्राणानाम् ग्रन्थिरसि रुद्रो मा विशान्तकः तेनान्नेनाप्यायस्व ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा। पुरुष वर्गाने विठोबा रखुमाईच्या बाजूला सरकून तसंच जास्तीत जास्त पुढे आणि भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने आणि जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा। आपापल्या पर्सेस मांडीवर घेऊन पुढे सरकावा। तसेच आपले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। आज परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथांनी काही दशकांपूर्वी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरू लागण्याची वेळ आली होती। त्यांचे सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी त्यांच्या युवावस्थेत ज्या प्रकारच्या कार्याची कल्पना केली असेल त्या कल्पनेला मूर्तरूप त्यांच्या शिष्योत्तमाकडून दिलं जाणार होतं। 1575 ब चिमनबाग सदाशिवपेठ हा पत्ता असलेल्या माया अपार्टमेंट या नूतन वास्तूमध्ये स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या ध्यान मंदिराचं उद्घाटन मोठ्या दिमाखात झालं. शुक्रवार 25 जानेवारी 1985 असा तो दिवस होता. त्या दिवशी सायंकाळी 6 ते 8 या वेळात हा सोहळा संपन्न झाला. त्याआधी उत्सवासाठी तयारी उत्साहानं सुरू झाली. ध्यान मंदिरात स्वामी स्वरूपानंद आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मोठ्या तस्वीरी लावण्यात आल्या. त्यांच्या मधोमध स्वामीजींनी ध्यानमग्न अशा आदिनाथ महादेवांची एक गोड मूर्ती आणून स्थापन केली. नाथ संप्रदायाचे आदिगुरु आणि ध्यान साधनेची देवता असलेल्या भगवान शंकरांचं अधिष्ठान ध्यान मंदिराला असावं अशी स्वामीजींची दृढ श्रद्धा होती. आपण आजही पाहता आपल्या प्रत्येक ध्यान मंदिरात आदिनाथांची स्थापना आपण मोठ्या निष्ठेनं करत असतो. ध्यान मंदिराच्या उद्घाटनाला नित्य प्रवचनाला येणारे श्रोते आणि स्वामीजींच्या विविध केंद्रांमध्ये उत्साहाने सहभागी होणारे साधक असे सुमारे 150 लोक दाटीवाटीने उपस्थित होते. उद्घाटनासाठी खूप मंडळींना निमंत्रण देऊन बोलवावे असं स्वामीजींना वाटत नव्हतं. ते म्हणाले, ध्यान मंदिर बांधून त्यात नित्य नियमानी साधना करणारे साधक नसतील तर अशा वास्तूचा उपयोग काय. तुम्ही मंडळी ध्यानासाठी नियमित येत जा. पुष्कळ लोकांची गर्दी उद्घाटनाला बोलावून काही विशेष साध्य होणार नाही. स्वामीजींना उद्घाटनाच्या नियोजनादरम्यान एका ज्येष्ठ साधकानं विचारलं, स्वामीजी आपण या नवीन जागेची वास्तुशांत किंवा कलशपूजन वगैरे काही करणार नाही का. स्वामीजींनी उत्तर दिलं, आपण जी वास्तू घेत आहोत ती मुळातच शांत आहे. साधकांनी त्या जागेत बसून अधिक शांत होण्याचा अभ्यास करायचा आहे. आपण तिथे ध्यान, नामस्मरण, भजन असं केलं म्हणजे झालं. भगवत भक्तांनी केलेल्या नामसंकीर्तनातच ती वास्तू शांत होत असते. खरोखरीच स्वामीजींनी ती वास्तू प्रशांत आणि पवित्र करून दाखवली. स्वामींची अशी इच्छा होती की उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या साधकांचं उत्तम प्रकारे स्वागत व्हावं. ते त्या दरम्यानच्या एका केंद्रात म्हणाले, मला वाटतं की ध्यान मंदिरात साधनेच्या हेतूनं आलेल्या साधकांचं गुलाब पाणी शिंपडून अत्तर लावून स्वागत व्हावं. ते पुढे म्हणाले, लग्न समारंभात गुलाब पाण्याचे फवारे उडवून पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. तसं आपण करायला पाहिजे. वस्तुत ध्यानासाठी नामासाठी साधक येतात ही किती महत्वाची गोष्ट आहे. त्यांचं स्वागत हे सुद्धा तितक्याच रुबाबात व्हायला हवं. ध्यान मंदिरात ज्या तस्वीरी लावण्यात येणार होत्या ते फोटो कोणते असावेत, त्यांची प्रिंट कशी काढली जावी, त्याचा आकार काय असावा, या सर्व बाबीत स्वामीजींनी बारीक लक्ष घातलं होतं. अगदी सुरुवातीपासूनच माऊलींचा पुतळा, स्वरूपानंदांची प्रतिमा आणि संतांच्या तस्वीरी यांना अति प्रेमानं न्याहाळणं, त्यांच्याशी मूक संवाद साधणं ही स्वामीजींची जुनी सवय होती. प्रत्येक तस्वीरीत त्या संतांचं चैतन्यमय अस्तित्व आहे अशी अत्यंत दृढ धारणा त्यांची होती. फोटो फ्रेम करायचे असेल तरी देखील त्यांचा एक ठराविक दगडू हलवाई दत्त मंदिराजवळ दुकानदार होता. त्या दुकानाचे मालक बोहरी समाजाचे सद्गृहस्थ होते. तिथूनच ते फ्रेम करून घेत असत. फ्रेम बनवताना काही कारागीर पायांनी ती फ्रेम पकडून त्यावर छोट्या चुका मारण्याचं काम करतात. तेही स्वामीजींना आवडत नसे. म्हणून स्वतः समोर उभं राहून फ्रेम करून घेण्यावर त्यांचा कटाक्ष असे. ते दुकानदार अनेक वर्षांच्या या परिपाठामुळे स्वामीजींना चांगले ओळखत असत. याही खेपेस सर्व फोटोंना त्या दुकानातून फ्रेम करून घ्याव्यात असा विषय सुरू असतानाच बहुधा सप्रे काकांनी स्वामीजींना नवीनच बाजारात आलेल्या ग्लास लॅमिनेशन तंत्राची ओळख करून दिली. स्वामीजींनी लक्षपूर्वक ते तंत्रज्ञान समजावून घेतलं आणि सर्व फोटोंना लॅमिनेशन करावं असा निर्णय घेतला. पुढे 20-25 वर्षात तेही तंत्रज्ञान मागे पडून परत फ्रेमचा जमाना आला आहे. हे जरी खरं असलं तरी त्यावेळच्या आधुनिक लॅमिनेशन पद्धतीचा त्यांनी मोठ्या हौसेने स्वीकार केला. उद्घाटनाआधी सर्व सजावट पूर्ण व्हावी असा त्यांचा प्रयत्न होता. तरीही खिडक्यांचे पेलमेट्स, पडदे आणि जमिनीवरची जाजमं ही कामं अपुरीच राहिली. त्यावर किंचितही नाराजी व्यक्त न करता ध्यान मंदिराचा तो हॉल कसा उत्तम दिसेल यावरच त्यांनी सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. उद्घाटनाच्या दिवशी ध्यान मंदिराच्या खिडक्या फुलांच्या नाजूक माळांनी सजवल्या गेल्या. माया अपार्टमेंट या वास्तूसाठी तो एक भाग्ययोगच म्हणावा लागेल. खालचं अंगण स्वच्छ धुवून झाडून घेऊन तिथे रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. येणाऱ्या साधकांचं अत्तर आणि गुलाब पाणी यांनी स्वागत करण्यात येत होतं. मला वाटतं की आज आपल्या प्रत्येक उत्सवात कार्यरत असलेल्या स्वागत समितीची खरी सुरुवात त्या दिवसापासून झाली असावी. उद्घाटनासाठी स्वामीजींनी त्यांचे अत्यंत निकट सुरू असलेल्या पूजनीय हरिभक्तीपरायण अनंतराव आठवले यांना आमंत्रित केलं होतं. अनंतरावांचं व्यक्तिमत्व तेजस्वी, बाणेदार आणि काहीसा आक्रमक, तर स्वामीजींचं व्यक्तिमत्व अधिक रुजू, मृदू आणि काहीसं नेमस्त. तथापि शुद्ध परमार्थ, ज्ञानेश्वरी आणि दासबोध याबाबतीत त्यांच्यात एकरूपत्व होतं. परमार्थाच्या शास्त्रसंमत आणि नेमक्या प्रतिपादनाच्या संबंधात ते दोघेही कुठलीच तडजोड करायला तयार नव्हते. या दोन महापुरुषांचा परस्परांशी दृढ स्नेहभाव होता. 1971 साली श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाच्या 13व्या वर्धापन दिनाच्या उत्सवाला पूजनीय अनंतराव आपणहून उपस्थित राहिले होते आणि तेव्हापासून स्वामीजींशी त्यांचं मैत्र जे जमलं ते अगदी अखेरपर्यंत. रुद्रातल्या दोन नमकांचं पठण होऊन उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ झाला. स्वामीजींना रुद्राचे मंत्र फार प्रिय होते. सद्भक्त सौभाग्यवती क्षिप्राताई नातूंनी आम्हा मुलांना रुद्राची रीतसर संथा दिली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही 3-4 जणांनी रुद्रपठण केलं. त्या कार्यक्रमात सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक मकरंद वसे यांनी केलं. मुख्यतः स्वामीजींची या ध्यान मंदिरामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. दीपे दीपू लाविला या ग्रंथात त्याचा काहीसा वृत्तांत आलेला आहे. पृष्ठ 220-222. स्वामीजींची कार्यदृष्टी मकरंदच्या प्रास्ताविकातून प्रगटत होती. ते ऐकताना मला पुन्हा पुन्हा असं वाटत होतं की मकरंदवर स्वामीजींची परिपूर्ण कृपा आहे. अन्यथा इतकं स्पष्ट, निस्संदिग्ध, मुद्देसूद आणि निर्भीड मनोगत तो कसं करू शकेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माते दावी तो बोले स्वामी तो माझा. त्याच न्यायानी स्वामीजींना जे सांगायचं होतं तेच जणू ते मकरंदच्या मुखातून बोलवून घेत होते. त्यातील एक मुद्दा खूप महत्वाचा ठरला, तो म्हणजे या ध्यानमंदिराचा वापर भविष्यात कसा केला जाणार यावर. ध्यान मंदिर जसं होत आलं तशी स्वामीजींच्या काही निकटच्या परिचित मंडळींकडून एक छुपी मागणी येत होती, ती म्हणजे आमच्या छोट्या छोट्या घरगुती कार्यक्रमांसाठी हा हॉल आम्हाला उपलब्ध करून द्या. स्वामीजींना ही गोष्ट कदापिही मान्य नव्हती. त्या दिवशीच्या मनोगतात मकरंदनी याचा समाचार घेतला. परमार्थाखेरीज म्हणजेच ध्यानधारणा, नामस्मरण, प्रवचन, निरूपण, भजन या व्यतिरिक्त कशासाठीही विश्वस्त म्हणून हा हॉल आम्ही कोणालाही वापरू देणार नाही असा थेट संदेश मकरंदच्या मनोगतातून आला. एक प्रकारे कायमचं मंडळाचं आणि स्वामीजींचं धोरण त्यानं व्यक्त केलं. पूजनीय अनंतरावांना ती वास्तू, तो कार्यक्रम अत्यंत आवडले. मनूच्या माशासारखं हे बाळासाहेबांचं कार्य असंच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत जाणार अशी भविष्यवाणी त्यांनी वर्तवली. स्वामीजी मकरंदच्या प्रास्ताविक वजा मनोगतावर अतीव प्रसन्न होते. स्वप्न सत्यात उतरवणं हे प्रसूतीसारखं असतं, जन्म देण्यासारखं असतं. मकरंद आणि त्याच्यासारखीच मुलं मुली यांच्या माध्यमातून हे कार्य प्रगटणार आणि दिगंतात विस्तार पावणार याबद्दल त्यांनी पक्की खुंगाट बांधली. त्यांच्या प्रेरणादायी आशीर्वचनानंतर सद्भक्त सौभाग्यवती लीलाताई तांबे यांच्या उत्कट स्वरात पतायदान होऊन कार्यक्रम संपन्न झाला. 67 वर्षाचं वय ओलांडलेल्या शुभ्र वेशधारी महापुरुषांनी उज्ज्वल भवितव्याचा वेध घेण्यासाठी कंबर कसली. स्वामी कार्याच्या नव्या अध्यायाचं पान उलटलं गेलं.
अभंग म्हणा.
भोगाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन. भोगाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन. जाईन गे माये, जाईन गे माये, तया पंढरपुरा माये, तया पंढरपुरा. भेटेन माहेरा आपुलिया. ओघाची संसार सुखाचा करीन, सुखाचा करीन. सर्व सुकृताचे फळ मिलाहीन, फळ मिलाहीन. क्षेम मी देईन पांडुरंगी. क्षेम देईन पांडुरंगी भोगाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन बाप रखुमा देवी वरु विठ्ठलाचे भेटी विठ्ठलाचे भेटी आपुलीयाच साथी करुणी ठेला आपुली सव साथी करुणी ठेला ओघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक तिन्ही लोक ओघाची संसार सुखाचा करीन सुखाचा करीन सुखाचा करीन
श्री स्वामीजी साष्टांग नमस्कार. स्वामीजी कृपया अशा शिष्याचे वर्णन करावे ही नम्र विनंती की जो आपल्या समोर आला की आपल्याला वाटेल की अरे ह्याच्यावर आत्मज्ञान देण्याची कृपा करावी. विचारण्याचा हेतू हा की आम्हा साधकांना कळावे की आम्हाला कसा शिष्य व्हावे लागेल. धन्यवाद असं म्हटलं. जो आपल्या समोर आला की आपल्याला वाटेल अरे याच्यावर आत्मज्ञान देण्याची कृपा करावी अशा शिष्याचं वर्णन करावं असं म्हटलेलं आहे. मेघांना असं म्हणावं की अशा जमिनीचं वर्णन करा की ज्याच्यावर बरसल्यानंतर उत्तम पीक येईल. आईला म्हणावं की अशा मुलाचं वर्णन कर की ज्याच्यावर तुला खूप प्रेम करावं असं वाटेल. अशा सारखा हा प्रश्न आहे सद्गुरूंच्या बाजूने. सद्गुरूंची जी कृपा असते त्यांचा जो अनुग्रह असतो तो अतीव विश्वासाने दिलेला असतो. शिष्याच्या ठिकाणची पूर्णता लक्षात घेऊनच दिलेला असतो. सद्गुरूंचा अनुग्रह हा पूर्णच असतो आणि समोर जो येईल त्या प्रत्येकाला तरतम न राखता आत्मज्ञान मिळावं प्राप्त व्हावं अशीच त्यांची इच्छा असते. सद्गुरू असतात त्यांची अवघाची संसार सुखाचा करीन अशीच इच्छा असते. त्याच्यात कोणी दुःखी राहावं अशी इच्छा नसते. ज्ञानेश्वर महाराजांचा आता आपण अभंग ऐकला. सद्गुरू हे समोर आलेल्या व्यक्तीविषयी सम असतात. त्यांचं समत्व हेच त्यांचं मोठेपण असत. आणि जर ते समन असतील, आलेल्यापैकी काही जणांना आत्ताच्या आत्ता आत्मज्ञान द्यावं आणि काही जणांना ताटकळत ठेवावं अशी जर त्यांची भूमिका असेल तर ते सद्गुरूच नसतील. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता, दान तोच करू शकतो जो समान पायानी समान दृष्टीने समान विचारांनी सर्वांकडे पाहतो. जर असमान दृष्टीने तो पाहू लागला तर त्याच्या दृष्टीत व्यापकता नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या समानतेचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलेलं आहे, जो खांडावया घावो घाली की लावणी जयाने केली दोघा एकची साऊली वृक्षुदय जैसा, ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी, असे सद्गुरू असतात. त्यांना आपला आणि परावा असं नसतं. आपला नातेवाईक आहे म्हणून त्याच्यावर विशेष कृपा करावी, त्याला तिकीट द्यावं हे राजकारणी मंडळींचं काम आहे, सद्गुरूंचं काम नाही. ते भक्ती पाहतात, भाव पाहतात, आस्था पाहतात आणि बरसतात. बरसणं हे त्यांचं काम आहे, देणं हे त्यांचं काम आहे, घेणं हे शिष्याचं काम आहे, त्याची पूर्णता करणं परिपूर्ती करणं हे शिष्याचं काम आहे. सर्वच बाबतीत हे लागू आहे की सुरुवात करताना सगळेजण एकदम सुरुवात करतात. जसं बालवाडीमध्ये किती मुलं, मी माझ्या मुलांना सोडायला जायचो तर छोटी छोटी मुलं त्यांच्या खिशाला रुमाल पिन लावून अडकवलेली आईनी, डबा घेऊन आईचा हात धरून आलेली मुलं, सगळ्यांना समान संधी शिक्षणाची, सगळ्यांना शिक्षक एकच शिकवतात. मग पुढे एवढा फरक पडतो तो गुणकर्म विभागशः पडतो, त्याचं जे ग्रहण आहे त्याप्रमाणे त्यांनी जे काही लक्ष दिलं त्याप्रमाणे त्याला ज्या ज्या प्रकारची आकर्षण वाटली त्याप्रमाणे फरक पडत गेला. सद्गुरु शिष्याच्या अंतर्यामी पूर्णता पाहतात, आपल्या पूर्णतेनी ते त्याच्या अंतर्यामी पूर्णता पाहतात आणि अनुग्रहाच्या वेळेलाच आपलं स्थान आणि त्याचं स्थान एक आहे इतक्या उंचीवर त्याच्याकडे पाहूनच त्याला अनुग्रह देतात. ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको, असं निसंदिग्धपणाने सांगतात. असं असल्यामुळं समोर एखादा शिष्य आला की आता याला आपण द्यावं आत्मज्ञान, याच्यावरती कृपा करावी. शिष्याच्या ठिकाणी जे गुण असतात, जसं जमिनीच्या ठिकाणी जो मजदूर असेल त्याप्रमाणे पीक येणार. खडकावर वर्षाव झाला, वर्षावाला काही नाही, वर्षाव हा वर्षाव असतो. रेतीवर वर्षाव झाला, सुपीक जमिनीवर अगदी काळ्या मातीवर वर्षाव झाला, त्याचा परिणाम वेगवेगळा दिसेल, पण तो दोष वर्षावाचा नसतो. असं असल्यामुळे या प्रश्नाची जी एक बाजू आहे की अशा शिष्याचं वर्णन करावं की जो आपल्या समोर आला की आपल्याला वाटेल की अरे ह्याच्यावर आत्मज्ञान देण्याची कृपा करावी, तर हे सद्गुरूंच्या अंगाने प्रत्येक शिष्याच्या बाबत त्यांना वाटत असत आणि प्रामाणिकपणे वाटत असत. प्रामाणिकपणाने असं म्हणण्याचं कारण असं की काही शिष्यांवर त्यांचं विशेष प्रेम आढळत असं असताना देखील जसं शेतकऱ्याला त्याची जी जमीन आहे त्या जमिनीच्या मध्ये काही भाग हा जास्त आवडतो लावणी करण्यासाठी म्हणून आणि काही भाग हा तितका ठीक नाही असं त्याच्या लक्षात येतं. तो मेहनत सगळीकडे सारखी आहे. मी वर्षावाचं म्हणत नाहीये, मी शेतकऱ्याचं म्हणतोय. तसं सद्गुरू हे वर्षावाचं जसं काम करतात तसं सद्गुरू हे शिष्याची जमीन कसण्याचं देखील काम करतच असतात. अशा वेळेला जेव्हा स्वामीजींसारखे, बाळासाहेबांसारखे, माधवनाथांसारखे शिष्य त्यांच्या समोर येतात तेव्हा ते फार प्रसन्न होतात. ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसी भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होय या लागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिंदकू अनन्य गती पैगा गौप्यही परी तया प्रती चावळीचे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचू न आणिक नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. असं पहिल्या भेटीमध्ये त्यांना ज्ञानेश्वरी नित्यपाठ कुठलंही पान उघडा आणि वाचा असं स्वरूपानंदांनी सांगितलं तर या ओव्या आल्या. त्यांचं विशेष प्रेम बाळासाहेबांवर जडलं. अनुग्रहाच्या वेळेला ते म्हणाले की मी माझ्याजवळ आहे ते सगळं तुम्हाला या क्षणी दिलेलं आहे असं म्हणाले. याचा अर्थ जो दुसरा अनुग्रह घेणारा जो आहे कोणी त्याला या क्षणी दिलेलं नव्हतं का असं मात्र घेऊ नका. जसं बाळासाहेबांना दिलं तसंच सगळ्यांना दिलं. घेणारा जो आहे त्या घेणाऱ्याकरता चाललाय. आता ते त्यांच्याकडे जेव्हा गेले तेव्हा बाळासाहेब स्वरूपानंदांकडे गेले तेव्हा लहानपणापासून गीतेचा अभ्यास, गीतेच्या श्लोकांचा अर्थ, ते जीवन कसं असेल याच्या संबंधी उत्कंठा असं आपल्याला होता येईल का याच्या संबंधी चिंतन, तुकाराम महाराजांचे अभंग, त्याचं वाचन, त्याच्यात अर्थता जी आहे ती अर्थता आपल्या ठिकाणी कशी येईल याचा विचार, दासबोधांनी त्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवली. दासबोधातून त्यांना परमार्थ हा अधिक स्पष्टपणाने लक्षात आला. गीतेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये प्रवेश करण्याचं महाद्वार दासबोधातून जात असं त्यांना वाटलं. उत्तम उत्तम गुण अंगी बांधवावेत उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान ठाई ठाई असं त्यांचं झालं. ते भक्ती करत असत म्हणजे पूजा करत असत. कोणतीही गोष्ट अति त्यांच्या जीवनात नव्हती. पूजेचा वेळ पूजे मर्यादित पण पूजेची कृती खोल अशी होती. त्यांच्या चरित्रात मी असं वाचलं की दारं लावून घेत असत तरी देखील त्यांनी फोडलेला टाहो हा बाहेर ऐकू जात असे. त्यांचं ज्ञान देखील उत्कट होतं. उत्कट याचा अर्थ जे काही ज्ञानाचं चिंतन ते करत असत त्या चिंतनातून एक निस्पृहता स्वार्थ विहीनता जर ज्ञान हे सर्वत्र परमात्मा आहे असं असेल तर सर्वत्र एकसारखं प्रेम करायला शिकणं दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी अशा प्रकारचं सदैव वर्तन काही एक निस्पृहता धरली त्याची कीर्ती दिगांती पावली असं समर्थ म्हणतात तशा प्रकारची निस्पृहता जीवनामध्ये मिळवणं अत्यंत नेमस्त जीवन जगणं हे सगळं गुणांपाशी गती सगुण भाग्यश्री भोगेती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदर्थी संदेह नाही हे लक्षात घेऊन गुणांचा अभ्यास त्यांनी केला ते ध्यानाला बसायला लागले नामाला बसायला लागले मग पुढे त्याचं ध्यानात परिवर्तन झालं त्यांनी सुरुवात केली तीस तीन तीन तासाच्या बैठकीची कोणत्या प्रकारचा शिष्य समोर आला की त्याच्यावर आत्मज्ञानाची कृपा करावी असं तुम्हाला वाटेल असं विचारलं म्हणून सांगतो त्यांनी सुरुवातच तीन तीन तासाच्या ध्यानाची केली तीन तास श्वासावर नामस्मरण अशी सुरुवात होती त्याच्यातून सोहम हे सहज फुरलं सद्गुरू भेटलेच नव्हते तोपर्यंत निर्विकल्प समाधीचा अनुभव आला ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायला सुरुवात केली ज्ञानेश्वरी आधी कधी वाचली नव्हती बाकीचे सगळे ग्रंथ अभ्यासिलेले होते पंचदशी अभ्यासिलेली होती गीता अभ्यासिलेली होती दासबोध होता गाथा होती ज्ञानेश्वरीच कधी पाहिलीच नव्हती ती ज्ञानेश्वरी सांगावी अशी प्रेरणा त्यांना झाली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी आणली साखरे महाराजांच्या मठातून विकत आणली मंडई जवळ आहे त्या कोणा शेजारच्या दुकानदाराची सायकल घेतली आणि सायकलवरून मंडईत गेले ज्ञानेश्वरी आणली आणि त्या दिवशी आपल्या पत्नीला ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली त्याच्यातून हे कार्य उभं राहिलं नंतर परमार्थी माणसांनी समारंभांमध्ये निष्कारण अति वेळ घालवू नये आणि आपला नियम परमार्थाचा नियम समारंभांच्या निमित्तानी बाजूला टाकू नये असं ते सांगत असत नुसतंच नव्हे तर त्याप्रमाणे आचरण करत असत त्यांनी केलं मुलाच्या त्या काळात पुण्यात सकाळी लग्न जेवण आणि संध्याकाळी रिसेप्शन अशी एक पद्धत होती रिसेप्शनच्या वेळेला लोक येत जात असताना ज्ञानेश्वरीची वेळ झाल्यावर ते ज्ञानेश्वरी सांगण्यासाठी घरी गेले हे धैर्य आहे व्याह्यांना सांगितलं आता तुम्ही बघा तुम्ही आणि काही थोडे त्यांचे स्नेही होते सगळे मिळून कार्यक्रम बघा झालं की या घरी त्यांच्या सुनबाईंचा माप ओलांडून घरात येण्याचा कार्यक्रम ज्ञानेश्वरी चालू असताना झाला त्यांची ज्ञानेश्वरी चालूच होती तो मागच्या बाजूचा स्वयंपाकघराच्या दारातून माप ओलांडून त्या आत आल्या जीवन उगीच घडत नाहीत आणि तुम्हाला हेच हवंय की आम्ही कसं वागावं म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि हे मुलाच्या लग्नाच्या वेळेला त्यांनी केलंच केलं पण मुलीच्याही लग्नाच्या वेळेला केलं ते स्वरूपानंदांकडे गेले तोपर्यंत त्यांना शास्त्र प्रचिती म्हणतात. शास्त्रातून अधिकाधिक जितकं समजू शकत. आत्मप्रचिती म्हणतात ती परिपूर्ण नव्हती, याच कारण काही एक संदेह होताच. तरी आपले गुरु ज्ञानेश्वर महाराज समर्थ आहेत, विशेष करून आळंदीचे ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु आहेत असा भाव होता. पण ते जी साधना करत होते त्या साधनेने त्यांनी कितीतरी अंतर कापलेलं होतं. ही झाली स्वामीजींची गोष्ट. म्हणून ते त्यांना तरी प्रस्तुत आता गुणी हेतू वाचून आणिक नाही असं म्हणाले. स्वरूपानंद आपल्या सद्गुरूंकडे गेले. वयाच्या 19व्या वर्षी त्यांची आणि गणेशनाथांची भेट झाली. त्यांचे मामा केशवराव गोखले त्यांना गणेशनाथांकडे घेऊन गेले. त्यांची गंभीर आणि परमार्थाला योग्य अशी प्रकृती पाहून आणि परमार्थाबद्दल त्यांना असणारी आस्था पाहून, जिज्ञासा पाहून, मामांनी असं ठरवलं की यांना आपल्या सद्गुरूंच्या चरणांवर आपण घालू. आपण एका संतांच्या भेटीला जातो आहोत, दर्शनाला जातो आहोत, म्हणून स्वरूपानंदांना स्वस्थ झोप देखील लागली नाही. त्या वयात खूप उत्सुकता होती. त्या आधीच त्यांचं जे जीवन होतं ते अतिशय शुद्ध होत. समाजाकरता काही करण्याची इच्छा होती. त्यांनी मेळे काढलेले होते. प्रबोधनाचं त्यांच्या त्या वयामध्ये जितपत काही करू शकत असतील तसं ते त्यांनी केलेलं होतं. ते टिळकांचे अनुयायी होते. गीता रहस्य त्यांनी वाचलेला होता. गीतेवर चिंतन केलेलं होतं. स्वरूपानंदांनी बाल्यापासून गीता अध्ययनी होता मज बहु छंद असं म्हटलेलं आहे. लहानपणापासून कसा शिष्य असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं असं विचारलेलं आहे. तारुण्य तत् कथित तत्वते भोगी आज अगाध असं ते म्हणतात. अशी व्यक्ती सद्गुरूंकडे गेलेली होती स्वरूपानंदांच्या रूपाने. अनुग्रह झाल्यानंतर इतक्या श्रद्धेने अनुग्रह झाला. थोडं बहुत समाधान अनुग्रहाच्या वेळेला त्यांना झालं ध्यानाचं, पण त्यांना अपेक्षित प्रत्येकाची परमार्थाबद्दल फॅन्टसी असते की ध्यान लागेल म्हणजे अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, असं दिसलं पाहिजे, तसं दर्शन झालं पाहिजे. आणि अनुग्रहाबद्दल अशी भावना होती की अनुग्रह झाला म्हणजे पूर्णताच येईल आपल्याला. त्यांनी गणेशनाथांना विचारलं, मला तर काहीच झालं नाही, हे त्या भावनेतून विचारलं. याचं कारण तितका प्रामाणिक भाव वाहत होते ते. त्याच्यात अश्रद्धा नव्हती. तेव्हा गणेशनाथ असं म्हणाले की दुधाला विरजण घातल्यानंतर दही व्हायला वेळ लागतो, पण आता ते दहीही झालेलं नसलं तरी दूधही राहिलेलं नसतं. तसं अनुग्रहाने आपलं काम केलेलं आहे असं गणेशनाथ त्यांना म्हणाले. त्यांचं निर्भीड आणि धवल चारित्र्य स्वरूपानंदांचं, तीक्ष्ण बुद्धी आणि उत्कट आणि उदात्त अशी ध्येय, लहानपणापासून झालेले उत्तम संस्कार, आणि त्याप्रमाणेच जीवन जगण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आणि अनुग्रहानंतर त्यांनी नेटानी साधना करायला सुरुवात केली. त्यांना जेल झाली. आंदोलनात गांधीजींच्या हाकेला प्रतिसाद देऊन त्यांनी रत्नागिरी आणि नंतर येरवडा अशा जेलमध्ये ते होते. त्या जेलमध्येही ते ध्यानाला बसत असत आणि तेव्हा तरुण वयातले एस एम जोशी आणि मला असं वाटतं की नीट चरित्र पाहायला पाहिजे पण नरुभाऊ लिमये असे काही लोक त्यांचे सहाध्यायी होते जेलमध्ये आणि ते त्यांना तासन तास ध्यानाला बसतात म्हणून स्वामी असं म्हणत असत गमतीने. त्यांच्या ठिकाणी जी गुरुभक्ती होती स्वरूपानंदांच्या ठिकाणी, आपल्या सद्गुरूंच्या वाचनात जी ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी जीर्ण झालेली पाहून ते म्हटले नाहीत बघा कोणी ज्ञानेश्वरी एखादी आण बरं. ते पाहून त्यांनी आपणहून सुवाच्य अक्षरात ज्ञानेश्वरी लिहून त्यांना अर्पण केली. त्यांनी नवरत्नहार नावाचं काव्य लिहिलं स्वरूपानंदांनी. त्याच्यात त्या काळात असणाऱ्या आपल्या बोधाची प्रचिती, त्यांना झालेल्या बोधाची प्रचिती सद्गुरूंना त्यांच्या शब्दातून झाली. त्यांचा सहज स्फूर्त असा उद्गार बाहेर पडला की अरे तू तर स्वरूपानंदाचा अधिकारी झालास असं म्हणाले. बाळासाहेबांचं म्हणजे स्वरूपानंदांकडे गेलेल्या बाळासाहेबांचं, आपल्याला स्वामी माधवनाथ त्यांचं जर जीवन पाहिलं तर ते जीवन सुशील सुसंस्कारित नैष्ठिक आचरणाचं श्रद्धायुक्त उत्तम गुणांचा अंगीकार करत पुढे जाणारं फार लौकिक महत्वाकांक्षा न धरणार एक परमार्थच एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पती अशा प्रकारचं तशा प्रकारची एक बौद्धिक क्षमता त्यांच्या ठिकाणी असणारा भाव आणि जे प्राप्त करायचं आहे ते कुठलीही गोष्ट त्याच्यात पडलं आणि ते प्राप्त करून घेण्यासाठी मग कष्ट सुरू होतात ते कष्ट देखील सहन करण्याची तयारी. तसं जर म्हटलं तर पैसे मिळवण्यासाठी काय कमी कष्ट पडतात? 10-12 तास पैसे मिळवण्याकरता आपण प्रयत्न करतो. तसंच परमार्थ मिळवण्यासाठी देखील कष्ट लागतात आणि ते दुय्यम न समजता प्रथमत ती गोष्ट आहे असं समजून करणं यांनी जीवन घडत असतात. स्वरूपानंदांचं जीवन देखील असं सुसंस्कारित. मला कशी मंडळी माझ्याकडे यावीत असं वाटतं तुमच्यासारखी. तुम्ही योग्य आहात. मला असं वाटतं की अशा घरातून मंडळी यावीत की ज्यांच्या घरामध्ये श्रद्धा शिकवली जाते सुसंस्कार केले जातात. सद्गुरूंकडे येण्याच्या आधीच काही पूर्वतयारी असणं आवश्यक आहे. स्वामी माधवनाथांची जी तयारी होती ती अतिशय वेगळी होती. स्वरूपानंदांना त्यांच्यावर कष्ट जवळपास घ्यायला लागले नाहीत अशी होती. तर स्वरूपानंदांची जी तयारी होती ती तयारी गणेशनाथांनी त्यांना काही प्रमाणात घडवलं देखील. पण मुळात ज्या ज्या प्रकारच्या घरातून ते आलेले होते आणि ज्या प्रकारचे गुण घेऊन ते आलेले होते त्या गुणांचं देखील चिंतन करायला पाहिजे. आपणही आपल्या मुलांना आपण एक घर सांभाळतो तर आपण आपलं घर कसं ठेवलं पाहिजे हे आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. तर मग पुढचे शिष्य म्हणजे तुमची मुलं देखील तशा प्रकारे येतील ना. असा असा हा सगळा. आणि मग मुलांच्या ठिकाणीही तसे गुण पाहिजेत. सद्गुरूंचा वर्षाव हा मेघासारखा असतो, तो एक सारखा सर्वांवर होतो. पण ज्या गोष्टी मुळात फरक करतात त्या त्या गोष्टी हे गुणच असतात, गुणांचा अभ्यास असतो. मला असं वाटतं की काही एक हार्डशिप ही असावी जीवनामध्ये, कारण सगळं मऊ मऊ गादीवर बसून जेव्हा होतं घरात परिस्थिती चांगली असते आणि चांगलं 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 त्यामुळं नक्की परीक्षा होत नाही आपली स्वतःची देखील आणि आपल्या मुलाबाळांची देखील. की विचार ऐकतो आहे पण जेव्हा आचरणाची वेळ येईल तेव्हा कसा वागेल माहित नसतं, कारण तशी ती सवय लागून गेलेली असते जीवनाची. जर सगळ्यांची जीवनं पाहिली, संतांची, अगदी योगी अरविंद पाहिले, विवेकानंद पाहिले, शिष्य म्हणून पाहायचे, स्वामीजी पाहिले, स्वरूपानंद पाहिले, गुरुदेव रांगडे पाहिले, अंबुराव महाराज पाहिले, कल्याण स्वामी पाहिले, तर असं दिसतं की परमार्थ हा जसा बौद्धिक प्रांत आहे, भावनिक प्रांत आहे, वैचारिक प्रांत आहे, तसं आपल्या इंद्रियांना वळण लावण्याचा देखील प्रांत आहे. सुखाची जरा सवय सोडून वर्तन करण्याचा देखील प्रांत आहे. याचं कारण इंद्रियांच्या अधीन आपण असतो आणि ऐकत असतो, साधना करत असतो, त्याची परीक्षाच कधी होत नाही असं घडतं. या सगळ्या मंडळींची जर पूर्वचरित्र पाहिली तर त्यांनी अत्यंत धैर्याने आपलं जीवन जगलं असं दिसतं आणि ते धैर्य देखील कामाला येतं. म्हणून अशा अशा प्रकारच्या एका गुणांनी युक्त असं होणं हे शिष्याचं काम आहे. सद्गुरूंची कृपा ही काम करतच राहते. एकदा अनुग्रह झाला की ती काम करायला सुरुवातच करते. जसं दूध विरजण्यासारखं आहे, पण तरी देखील तुम्ही जर दह्याचं पातेलं जर सारखं हलवत ठेवलं तर दही कसं लागणार, तसं आहे ते. असं असल्यामुळं शिष्याच्या ठिकाणी अशा प्रकारचे गुण पाहिजेत, त्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे. श्रवण ही खूप महत्वाची साधना जरी असली तरी लक्षात घेऊ आपण की तशा प्रकारचं श्रवण आपल्याला घडतं आहे हे आपलं भाग्य आहे, कारण स्वामी माधवनाथांना श्रवण घडलेलं नव्हतं. जरा नीट डोळसपणाने जर चरित्रात पाहिलं तर कोणाकडूनही श्रवण घडलेलं नव्हतं. मग शास्त्राभ्यास होता, म्हणून श्रवण असलं तरी स्वतःचा शास्त्राभ्यास पाहिजे, स्वतः अर्थ काढले पाहिजेत. काय अर्थ आहेत, काय अपेक्षित आहे, आपलं जीवन कुठं आहे, आपण कुठं कमी पडतो, आपण काय करायला पाहिजे हे लक्षात घ्यायचं कोणी. त्यांनी श्रवणाधिष्ठित परमार्थ उभा केला, पण त्यांना स्वतःला कोणतंही श्रवण नव्हतं, विनोबांना कोणतंही श्रवण नव्हतं. आपल्याला श्रवण आहे, मिळतं आहे, हे त्यांच्यापेक्षा आपण एक पाऊल पुढे आहोत. आता आपल्या प्रयत्नांची गरज म्हणून कमी होत नाही. मध्ये मी भुगावला साधना शिबिरामध्ये सांगितलं की स्वामीजी असं म्हणायचे की तुम्हाला बरं आहे, सगळं मी वाचायचं म्हणायचे, मी वाचायचं. बाबा महाराज पंडित काय म्हणतात, लोकमान्य काय म्हणतात, आचार्य काय म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, मी त्याच्यावर माझा अनुभवही ताडून पाहायचा आणि तुमच्या समोर प्रवचन करायचं. तुमचं काम सोपं आहे, नुसतं यायचं, बसायचं, ऐकायचं, जायचं. पण या सोप्या कामामुळेच कधी कधी गोष्ट घडत नाही. हा आपल्याला मिळालेला ऍडिशनल लाभ आहे श्रवणाचा. त्यांनी सगळं ऐकत काढलेलं आहे, पण त्यांनी कशा कशातून काढलंय, नक्की काय कोणाला म्हणायचं आहे, आपल्याला काय म्हणायचं आहे, आपली परंपरा काय आहे, आपली परंपरा याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराज, गणेशनाथ महाराज, स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ कोणत्या परंपरेतून बोलतात? एकांगी भक्ती बोलतात का? एकांगी वैराग्य बोलतात का? एकांगी ज्ञान बोलतात का? हे जर ग्रंथ वा एकांगी कर्म हे जर ग्रंथ तुम्ही पाहिले तर एकांगी असतील, मग तुम्हाला कौशल्य लक्षात येईल की स्वामीजी प्रवचनामध्ये हे सगळं बरोबर कसं घेऊन तुम्हाला सांगतात. वाचलंच नाही तर कसं करणार? म्हणून त्याचा स्वतःचाही अभ्यास पाहिजे. साधन, अभ्यास आणि सद्गुरु, सत्शास्त्र आणि सत्शास्त्र विचारू, सद्विद्या, सदुपासना पारू पाववी भवाचा, असं समर्थांनी म्हटलंय. आणि याच्यात एकही उण असलेलं चालत नाही. सद्गुरूंबद्दलही सांगितलंय, म्हणून मी ज्ञान, वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण, श्रवण मनन, नीती न्याये मर्यादा, हे एवढे गुण सद्गुरूंपाशी पाहिजेत. आणि शिष्यापाशी साधन, अभ्यास आणि सद्गुरू. नाहीतर आम्ही आपली साधना करतो, सद्गुरू वगैरे काही नकोत असं नसलं पाहिजे. आणि सद्गुरू आहेत आता आम्ही साधना करणार नाही असंही नसलं पाहिजे. आता त्यांनी आमचा भार घेतलेला आहे असंही नसलं पाहिजे. सत्शास्त्र आणि सत्शास्त्र विचारू, सत्कर्म, सदुपासना पारू पाववी भवाचा, याच्यामध्ये एकही उणं असलेलं चालत नाही. आपलं भाग्य असं, स्वामीजी म्हणायचे की आता सद्गुरूंची परीक्षा करायची राहिलेली नाही, मात्र परीक्षूनच घ्यावेत. हे सगळं आहे की नाही हे पाहावं, जावं. कोणी कोणी असतात असे की त्यांनी केलेल्या उत्तम कर्मांमुळं, त्यांना माहीत असलेल्या शास्त्राभ्यासामुळं ते तयार होऊन आलेले असतात, ते लगेच सद्गुरूंचा अनुग्रह घ्यायला योग्य असतात. पण सहसा आपण ज्यांच्याकडे जातो आहोत, त्यांच्याकडे दोन पाच महिने गेल्यावर मग त्यांचे खरे सगळे विचार समजतात, त्यांना काय सांगायचं ते समजतं, त्यांच्याकडे एक सम्यक दर्शन आपल्याला घडतं. त्यांचं जीवन, त्यांच्याकडे येणाऱ्या एका समुदायाची देखील राहटणी, आणि मग सद्गुरू करावेत. आणि सद्गुरू केल्यानंतर या गुणांनी जो चालतो त्याला सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधिला आपण आसी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू, मग सद्गुरु कृपा त्याला कळायला सुरुवात होते. जो अशा प्रकारे साधना करतो, आपल्या स्वतःला शोधतो. खूप चांगला प्रश्न आहे. स्वामीजी कृपया अशा शिष्याचे वर्णन करावे ही नम्र विनंती, की जो आपल्या समोर आला की आपल्याला वाटेल की अरे ह्याच्यावर आत्मज्ञान देण्याची कृपा करावी. विचारण्याचा हेतू हा की आम्हा साधकांना कळावे की आम्हाला कसा शिष्य व्हावे लागेल. खूप खूप चांगला प्रश्न होता. आपण कसं व्हायला हवं असं समजलं आणि आता आपण काय आहोत हे आपल्याला माहिती आहे. दोन बिंदू नक्की झाले की मग रेषा तरी काढता येते, त्यामुळे तो बिंदू तरी कळावा आम्हाला. आम्ही आहोत तो एक बिंदू आहे आणि जिथं जायचं आहे तो दुसरा बिंदू आहे, तर मग रेषा काढणं शक्य आहे. नाहीतर काय करणार, कसं चालणार असं असल्यामुळं या प्रश्नाला देखील मी तसं विस्ताराने उत्तर दिलं. माझंही मनोगत याच्यातून व्यक्त करण्याची संधी या चांगल्या प्रश्नामुळे मला मिळाली. कारण कधीतरी मलाही तुम्हाला सांगावं असं वाटतं की अरे तुम्ही असं असणं मला अपेक्षित आहे, पण असं एकदम अचानक तुम्हाला कसं सांगणार. कारण सगळं तळमळून होत आहे, तुम्ही तळमळीने ऐकायला येत आहात, तळमळीने सांगितलं जात आहे. मग आता नक्की काय कुठं पेन खाताय काय काय घोड नक्की काय चुकतंय, नक्की काय अजून अपेक्षित आहे हे जर समजलं तर सोपं होईल असं असल्यामुळे हा प्रश्न खूप चांगला असं मला वाटलं. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू. बोला कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्री राम काही निवेदन आहे का?